chinimandi.com पॉडकास्ट। उद्यापासून सुरू होणार पांडवपुरा साखर कारखाना। निरानी शुगर्स ग्रुपचे अध्यक्ष मुरुगेश निरानी यांनी 40 वर्षाच्या लीजवर पांडवपुरा सहकारी साखर कारखान्याचे अधिग्रहण केले आहे। गोकुळाष्टमी म्हणजेच 11 ऑगस्टला कारखाना सुरू होईल। आम्ही कारखान्याची साखर उत्पादन क्षमता वाढवण्यावर भर दिलाय। कारखाना पुन्हा सुरू करण्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे। बॉयलर उद्घाटन, शुगर फॅक्टरीमध्ये गाळप क्षमता वाढवण्यासाठी भूमिपूजन 11 ऑगस्टला होईल। ते म्हणाले की पॉवर को जनरेशन, डिस्टिलरी, इथानॉल आणि CNGC सारख्या उप उत्पादनांच्या निर्मितीची तयारी सुद्धा सुरू आहे, ज्यासाठी जुन्या वीज निर्माण प्रक्रियेला नव्या तंत्राने बदलले जात आहे। निरानी समूहाने 70,000 परिवारांना उपजीविकेचे साधन मिळवून दिले आहे आणि PSSK च्या पुन्हा सुरू झाल्यानंतर ही संख्या वाढून 1 लाख सुद्धा होऊ शकते।